मेनू तू लै जा किथे दूर दूर, असं मला सुद्धा म्हणावं असं वाटतं, कारण की आपल्या नांदेडमध्ये इतकी जास्त गर्मी आहे ना.
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं आपके साथ है. आणि असं मी माझ्या बॉसला जाऊन म्हणाले की बॉस, गर्मी खूप जास्त होती आहे, मला कुठेतरी जायला सुट्टी द्या ना, छान थंड ठिकाणी जाऊन फिरून येते. माझे बॉस काय म्हणाले मला माहिती आहे का, जा ना तिकडे CTI रूममध्ये जा, तिकडे सर्व्हर रूममध्ये, तिथे छान थंड गार हवा लागते, कारण की तिकडचं टेम्परेचर below 20 degree Celsius असतं. आणि स्टुडिओमधलं सुद्धा सेम, ते म्हणाले की जा स्टुडिओमध्ये फिरून ये, मस्त थंड ठिकाण आहे, तिकडे फिरून ये. डोक्यावरती हात मारून घेतला मी आणि म्हणाले की उगाचच जाऊन यांच्याकडे सुट्टी मागितली. आता ते मजाक करत होते वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्या नांदेडमध्ये इतकं टेम्परेचर वाढलंय ना, 39 degree Celsius आहे सध्या, 2 दिवसापासून लिटरली आभाळ आलंय, तरी सुद्धा वातावरणामध्ये काही एक फरक झाला नाही, अगदी 0.5 degree Celsius टेम्परेचर खालीवरती होत आहे, बाकी काही नाही, नुसती गर्मी गर्मी आणि नुसत्या घामाच्या धारा, असा बाहेर बघावं पण वाटत नाहीये, इतकं जास्त ऊन आहे. आता या उन्हामध्ये जेव्हा असा छान वीकेंड वगैरे येतो तेव्हा बाहेर फिरायला जावं वाटतंच ना. सो या गर्मीमध्ये या सगळ्या गर्मीपासून पळून जाण्यासाठी आणि लॉंग वीकेंड मिळाला तर तुम्ही कुठे जाल, तुमचे काय काय प्लॅन्स आहेत या गर्मीमध्ये फिरायला जायचे सांगा मला. कुठे जाणार आहात, की नांदेडमध्येच राहणार आहात, की मग अजून मामाच्या गावाला आजीच्या गावाला वगैरे जाणार आहात या सुट्ट्यांमध्ये, सांगाच. पटकन कॉल करा 9607007935. आणि त्याचबरोबर जर का नांदेडमध्येच राहणार असाल तर गर्मीपासून वाचण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात, तुमच्याकडे काय काय उपाय आहेत या गर्मीपासून संरक्षणासाठी, ते सुद्धा सांगा मला, म्हणजे मला सुद्धा ते इम्प्लिमेंट करता येतील माझ्या बाबतीमध्ये. सांगा, पटकन कॉल करा, नंबर लिहून घेतलाय ना, 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.